ఎక్కునే రాయలు కాయ.
హలో
హలో
బోలా సార్.
మేడం ते मला ना ते एसएमएस चे काही प्लॅन आले तुमच्याकडे?
एसएमएस साठी प्लॅन
त्याने का आपण लिहून दुसऱ्यांना पाठवतो
टेक्स्ट मेसेज.
हा तेच
म्हणजे ग्रीटिंग वगैरे हवेत का आपल्याला?
हवे नाही
मग
म्हणजे आम्ही नाही काही कोणतं
पाठवण्यासाठी कमी चार्ज लागणार प्लॅन पाहिजे का?
जरा इंग्लिश मध्ये ना मराठीत बोलतो काय समजत नाही.
हॅलो
हा
तुम्हाला म्हणजे मेसेज साठी कमी चार्ज लागावा असं प्लॅन म्हणतायत का आपण?
चार्ज काय
आपल्याला कशाबद्दल माहिती?
पैसे पैसे कमी लागणार का? मग
तेच विचारत आहे आपल्याला नक्की कशाबद्दल माहिती हवी.
म्हणजे आम्ही जे आता आमच्या याच्यात काही लिहिलं आम्ही टाईप केलं तर ते माझ्या दोस्त आहे ना तो अरुण त्याला पाठवलं तर त्याचे पैसे किती लागणार? ते त्याच्यात नवीन मागवले तर म्हणे आलंय म्हणे नवीन प्लॅन आलाय म्हणे आयडियावाल्यांचा तर म्हणून फोन लाव.
तुम्ही ज्या प्लॅन मध्ये आहात ना त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाच लागणार मेसेज पाठवण्यासाठी. बरं ते दुसरा एक प्लॅन आहे जे आयकार्डचा आहे ज्यामध्ये 98 रिचार्ज करावं लागतं आणि कॉल चार्जेस जे असेल लोकल कॉलिंग 1 रुपये लँडलाईन एसटीडी 1 रुपये 30 सेकंदासाठी आणि त्यामध्ये लोकल नॅशनल एसएमएस पाठवलं की 25 पैसे चार्ज लागतं.
नाही नाही आता आमचं नाही जीवनभरचं मोबाईल ते नाही का
त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाच लागणार सर.
आणि म्हणजे पाठवलं तर 1 रुपये का?
हो
आणि फोन लावलं तर?
फोन लावलं तर 1 रुपये 99
म्हणजे 99 काय
1 रुपये 99 प्रति मिनिट कॉल चार्ज लागते
2 रुपये.
हो
आणि आम्हाला 50 पैसे करायचं असेल आता जे लाईफ टाईम आहे ना
करा सर. आपण मेसेज पाठवा आय लिहा मोठ्या अक्षरात.
काय पाठवा?
आय लिहा मोठ्या अक्षरात मग 2 लिहा आकड्यात परत आय लिहा मोठ्या अक्षरात आणि ते पाठवा. आपण
म्हणजे पहिल्या लिपीत लिहू का?
काय
पहिल्या लिपीत मोठं असं टायटल टाकून का?
मोठ्या अक्षरात लिहायचं आणि 444 वर पाठवायचे.
म्हणजे आता मी जे आकडा टाकून फोन लावला त्याच्यावर पाठवून देऊ का?
हो आय टू आय लिहून 444 वरती पाठवा.
ते पोहोचल का तुम्हाला?
काय
पोहोचायचं तुम्हीच घ्या ना तिकडे करून.
नाही इकडून नाही होत तुम्ही तुमच्या हँडसेट वरून मेसेज पाठवावा लागतं ते आपण पाठवा.
काय मॅडम करा ना पण अहो काय इकडे उमजत नाही वय काय मोबाईल मध्ये काय उमजत
नाही येत असेल कुठल्याही आयडियाच्या डीलर कडे या ते तुम्हाला मेसेज करून देईल.
कुठं जाऊ आयडिया वाल्याकडे? कुठं
रिचार्ज कुठून?
आता तुम्ही कुठे आता कुठे तुम्ही?
हॅलो
आता कुठे तुम्ही?
त्याबद्दल आम्ही माहिती नाही देऊ शकत.
कुठं कुठं? हॅलो
ऍक्टिव्हेट करायचं असेल जिकडे तुम्ही रिचार्ज करता ना डीलर कडे.
तुम्ही चिडू नका. मी काय विचारू राहिलो हे आता टाईप करायला जाऊ कुठं असं?
तुम्ही रिचार्ज कुठे करता सर?
तो आपला माझा मित्र आहे ना त्याच्याकडे पैसे द्यायचे तो मस्त करून आणतो इकडे आपाप मला टुंग टुंग वाजत. हॅलो
हो सर आपण मेसेज पाठवा तरच ते ऍक्टिव्हेट होईल. मी तुम्हाला सांगितलंय ते मेसेज पाठवा.
तुम्ही नेम पण करून आज काय करत आहो?
इकडून नाही होत सर.
काय तुम्ही
आयडियाला?
हॅलो हॅलो एक मिनिटं ते 50 पैसे जे करायचे त्याला आय टू आय दाबू आणि 4-4 वेळा मेसेज तुम्हाला पाठवून देऊ. आणि ते मेसेजचे पैसे कमी करायचे असले तर?
कसे कमी करायचे
मेसेज आता कसं फोन ते कसं 50 पैसे करायचे? हॅलो
ते पाठवल्यानंतर तुमचं ते सर्व्हिस ऍक्टिव्हेट होईल त्यानंतर कुठलाही आयडिया नंबरवर कॉल कराल आपण तर आपल्याला 50 पैसे कॉल चार्ज लागेल. बरं
आणि मेसेजचे कमी करायचे असेल तर काय करू?
तुमच्या प्लॅन मध्ये जे नाही आहे मेसेज कमी करण्यासाठी असेल आपल्याला मेसेजची.
हो ओके
आयडियाला
जय महाराष्ट्र
धन्यवाद आपल्याला.